रेडिओवर हेच 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये विद्यार्थ्यांबद्दल बोलणं सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या बॅगचं वजन, ज्यामध्ये फक्त आणि फक्त वह्या पुस्तकं नसतात तर इतर गोष्टींचा सुद्धा समावेश असतो, ह्या वजनाबद्दल तुमच्या पाहणीत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जरा शेअर करतायत 6601935 वर. थोड्या वेळापूर्वी माझ्या एका लिस्नरचा मला फोन आला होता, त्याचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना हा त्रास सुरू होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे फूड हॅबिट्स. डेफिनेटली फूड हॅबिट्स हे वन ऑफ द मेजर रिझन नसलं ह्या गोष्टीसाठी तरी सुद्धा हे एक कारण नक्कीच आहे. विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर जास्त बदलत चाललेल्या आहेत, पोषक आहार त्यांना मिळावा यासाठी शाळा सुद्धा प्रयत्नशील असतात, डेफिनेटली पेरेंट्स सुद्धा प्रयत्नशील असतात, पण जो एंड रिझल्ट असतो त्यांचा जरा, त्यांचं जे नरिशमेंट आहे ते जशा पद्धतीनं व्हायला हवं तशा पद्धतीनं होत आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असो, सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर ह्या विषयासंदर्भात तुमच्या मनात जे काय व्ह्यूज असतील जरा शेअर करताय तुम्ही. 6601935 नंबर आहे. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर शाळांमध्ये लॉकर्स अवेलेबल करून देणं ही आता गरज बनत चाललेली आहे. काय फक्त आणि फक्त वह्या आणि पुस्तकांचा प्रश्न राहिलेला नाही आहे, तर स्पोर्ट्स किट्स असतील किंवा एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारं सामान असेल, हे सामान रोज रोज त्यांना कॅरी करायला नको यासाठी काहीतरी विचार विनिमय होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या दिवसागणिक बदलत असतात, म्हणजे सोमवारच्याला ही गोष्ट, मंगळवारच्याला हे बुधवारी ते, अशा काही ॲक्टिव्हिटीज शाळांनी डिझाईन करून ठेवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेससाठी या गोष्टी खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत, पण या गोष्टी करत असताना अतिरिक्त भार त्यांच्यावर पडणार नाही. अतिरिक्त भार म्हणजे वजनाच्या, इन टर्म्स ऑफ वेट अतिरिक्त भार पडणार नाही हे जरा आपण लक्ष देणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. आणि विद्यार्थी आणि पालक या दोघांनी, सॉरी शाळा आणि पालक या दोघांनी एकत्र येऊन काही गोष्टींचा विचार विनिमय करण्याची गरज आहे. जरा इनपुट्स पालकांचे घेण्याची गरज आहे की बाबा रे, तुमच्या विद्यार्थ्याला किती वजन शाळेत रोजच्याला आणावं लागतं, हे वजन ॲक्च्युली कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे. शाळांनी या गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन जरा तुमचे काही, येस डेफिनेटली काही जास्त भार पडेल कार्याचा, कामाचा, पण विद्यार्थ्यांच्या बेटरमेंटसाठी आपण कार्यशील असतो, प्रयत्नशील असतो कायमच, त्यामुळे हा भार जरा आपण सहन करायला हरकत नाही आहे. काय मॉर्निंग नंबर वनमध्ये या विषयासंदर्भात तुमच्या मनात जे काय व्ह्यूज आहेत ते तुम्ही पण शेअर करतायत 6601935 वर. खट्टा मीठा से सजदे किए है लाखो, कडक ट्रॅक थोडा वेळात एन्जॉय, बजाते राहो.